पुष्प 9 महाराष्ट्राच्या परिसरात समर्थांचे तपाचरण सुद्धा सामाजिक उद्बोधक आणि राजकीय स्वातंत्र्य यासाठीच केलेले होते. नाशिक ही समर्थांची तपोभूमी होती. टाकळीला ते समर्थ झाले. नाशिक जवळील समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेले हे स्थान पहावे असे मला फार वाटत असे. नाशिक भागात माझे अनेक शिष्य सुद्धा होते. तेव्हा प्रयागहून निघून मी सरळ नाशिक गाठले. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर माझ्या स्वागतासाठी डॉक्टर केशवराव मुळे आले होते. त्यांनी माझ्या निवासाची व्यवस्था गोदावरी नदी काठच्या सुंदर नारायण मंदिरात केली होती. मी नाशिकला आलो आहे असे समजताच अनेक लोक सुंदर नारायण मंदिरात येऊन मला भेटू लागले. माझ्या तोंडून काही ऐकावे अशी प्रत्येकाची इच्छा होती. माझा अनुग्रह घेण्यास बरेच लोक उत्सुक होते. म्हणून मग माझ्या प्रवचनाचा कार्यक्रम सुंदर नारायण मंदिराच्या सभामंडपात ठेवण्यात आला. श्रोते मोठ्या संख्येने आले होते. प्रवचनाचा विषय विश्वातील परमोच्च धर्म असा होता. नाशिक ही जशी समर्थांची तपोभूमी, त्याप्रमाणेच नाशिकचा परिसर ही प्रभू श्रीरामचंद्रांची कर्मभूमी. यामुळे धर्माचा आविष्कार प्रभू रामांच्या चरित्रातून कसा होतो ते मी श्रोत्यांना समजावून सांगत होतो. धर्म म्हणजे कर्तव्यपरायणता. श्रीरामांनी आपल्या वागणुकीतून या श्रेष्ठ धर्माची शिकवण समाजाला दिली आहे. त्यामुळे श्रीरामाचे चरित्र धर्म प्रगट करते असा माझा सांगण्याचा सारांश होता. प्रवचनांचा कार्यक्रम पुरा केल्यानंतर मी मोठ्या उत्सुकतेने समर्थांच्या टाकळीच्या मठात गेलो. गोदावरी आणि नंदिनी या नद्यांच्या संगमावर नाशिकजवळील टाकळी गाव आहे. समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेला समर्थांचा जुना मठ मी बघितला. त्या मठातील गोमयाच्या मारुतीचे मी दर्शन घेतले. हा मठ गोदावरी नंदिनी संगमाच्या जवळ एका टेकाडाच्या उतारावर होता. मठ मोडकळीस आलेला होता. तेव्हा पंचांना मठाचा जीर्णोद्धार करण्यास मी सुचविले. माझ्या सल्ल्यानुसार पंचांनी जीर्णोद्धाराची एक योजना आखली आणि त्यानुसार मारुतीची मूर्ती असलेला गाभारा तसाच ठेवून बाकी बांधकाम दुरुस्त करण्याचे ठरले. या नवीन वास्तूचा कोनशिला समारंभ पुढे 2 माझ्या हस्ते 1960 करण्यात आला. या कामाला गती दिल्याबद्दल मला फार समाधान वाटले होते. नाशिकहून माझा मुक्काम हलवून मी यानंतर लोणावळ्याला आलो. लोणावळ्याला तेव्हा पाऊस पडत होता. लोणावळ्याच्या रस्त्यातून चालताना सुद्धा पाऊस नसला तरी आपण ढगातून जातो आहोत असे वाटत असे. तेथे पृथ्वीराज भालेराव यांच्या बंगल्यावर माझा मुक्काम होता. बंगल्याभोवती सुंदर बाग होती. बंगला हमरस्त्यापासून 8 माथ्यावर होता. प्रसन्न शांततेचे वातावरण बंगल्याच्या अवतीभोवती होते. चिंतन, मनन आणि लिखाण याला ही जागा फार छान होती. इतर लेखनाबरोबर मी श्री दत्त करुणार्णव या माझ्या संस्कृत काव्याचे मराठीत रूपांतर केले. लोणावळ्याला संपूर्ण पर्जन्यकाळात राहून मग मी मुंबईला आलो. गिरगावला 8-15 मी ब्राह्मण सभेत राहिलो. दररोज माझी प्रवचने होत. विषय आधी ठरलेला नसे. श्रोते सांगतील त्या विषयावर मी बोलत असे. मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रातून माझ्या फोटोसहित या व्याख्यानांची सविस्तर बातमी प्रसिद्ध होत असे. यामुळे माझ्याकडे भेटावयास येणाऱ्या लोकांचा ओघ वाढतच गेला. यापैकी काही लोक आपल्या शंका माझ्याकडून सोडवून घेण्यास येत, काही लोक अनुग्रह घेण्यासाठी येत. एवढे मात्र खरे की लोकांमध्ये आपला धर्म जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. बऱ्याच लोकांना काहीतरी दुःख असे आणि ते कसे दूर करता येईल ते त्यांना मला विचारायचे असे. काही लोकांना असाध्य रोग असे, कुणाला अपंगत्व आलेले असे, कुणाचे संसार ठीक चाललेले नसत, कुणाची मुले शिकत नसत किंवा मुलीचे लग्न जमत नसे. मला जे शक्य असेल ते करून मी अशा आर्तभक्तांचे दुःख दूर करीत असे किंवा अर्थार्थींना इच्छित फायदा करून देत असे. निदान माझ्या आशीर्वादाने असे झाले असे त्यांना वाटत असे. खरे कर्तृत्व परमेश्वराचे असे. ब्राह्मण सभेने माझी मिरवणूक काढण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांना माझा सत्कार करावयाचा होता. साताऱ्याकडील तरुण या कार्यक्रमात पुढे होते. 4 घोड्यांची बग्गी उत्तम प्रकारे सजविण्यात आली. मला त्या बग्गीत मोठ्या मानाने विराजमान करण्यात आले. पुढे भजनी मंडळे, त्यानंतर लेझिम पथके आणि सर्वात पुढे बँडवाले सुमधूर चालीची गाणी वाजवत चालले होते. मोठ्या इतमामाने मी अशा प्रकारे गिरगाव चौपाटी भागातून सत्काराच्या जागेकडे चाललो होतो. मिरवणुकीबरोबर चालणारे भक्तजन अधूनमधून जय जय रघुवीर समर्थ असा जय जयकार करीत होते. ब्राह्मण सभेत आयोजित केलेल्या हॉलमध्ये माझा सत्कार करण्यात आला. वाजत गाजत मिरवताना आणि त्यानंतरचा सत्कार घेताना हे मी मनोमनी पूर्णपणे जाणून होतो की हा मान समर्थांना दिला जात आहे, मी केवळ निमित्त आहे. 1958 सालच्या सुरुवातीला दासनवमीच्या उत्सवासाठी मी सज्जनगडकडे परत फिरलो. या उत्सवासाठी महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून भरपूर आर्थिक आणि शिधारूपाने मदत आली होती. उत्सवाचे दैनंदिन कार्यक्रम म्हणजे पहाटे काकड आरती, मग पूजा, अभिषेक, त्यानंतर भजन वगैरे यथासांग पार पडत होते. दुपारी मी प्रवचन देत असे. या उत्सवाच्या निमित्ताने 108 बटूंच्या सामूहिक मुंजी लावण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य मुंबईचे माझे अनुग्रहित शंकरराव उर्फ मामा काणे यांनी पुरवले होते. गणेशशास्त्री खरे यांनी पौरोहित्य केले. सज्जनगडच्या विश्वस्तांनी बटूंना जाण्यायेण्याचा खर्च दिला आणि मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. या वर्षीचा रामनवमीचा उत्सव आम्ही सर्वांनी एकमताने जांबला म्हणजे समर्थांच्या जन्मगावी करण्याचे ठरविले होते. दिनकरबुवांनी सर्व व्यवस्था पाहिली होती. मराठवाडा परिसरातील अनेक समर्थ भक्त या उत्सवासाठी जांबला जमले होते. रोज संध्याकाळी समर्थ लीला प्रसंग या विषयावर मी बोलत असे. 9 दिवस रामनामाचा जप करून त्याची सांगता नवमीला केली गेली. हनुमान जयंतीला मारुतीला मधाचा अभिषेक केला. असा हा कार्यक्रम भरगच्च झाला होता. या उत्सवानंतर कर्नाटकातील आनंदवरदा या गावी वेदशाळेच्या वार्षिक समारंभासाठी मला जावे लागले. तेथे बेळगाव मार्गे जाऊन मी सज्जनगडावर परत आलो. मी परत आलो तर सज्जनगडावर समर्थ सांप्रदायिकांच्या स्नेहसंमेलनाची तयारी चालू होती. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील मठपती आणि इतर समर्थ भक्त या संमेलनासाठी दरवर्षी सज्जनगडावर एकत्रित होतात. हा कार्यक्रम 3 दिवसांचा होता आणि माधवराव हिरळीकर मुख्य प्रतोद होते. सर्व प्रकारचे संप्रदायातील प्रश्न आणि अडीअडचणींचा या संमेलनात खल झाला. समर्थांचे 350 वर्षांचे जन्मवर्ष या वर्षी येत असल्याने समर्थ विचारांचा प्रसार समाजात करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले. संमेलन आटोपल्यानंतर मी मद्रास रामेश्वर त्रिवेंद्रम मार्गे कन्याकुमारीला पोहोचलो. या वर्षीचा चातुर्मास मी कन्याकुमारीला व्यतीत करणार होतो. कन्याकुमारीला माझ्या निवासाची सर्व व्यवस्था मुंबईच्या मामा काण्यांनी केलेली होती. याशिवाय केरळमधील गिड्डी नारायण सेवेला तत्पर होताच माझी निवासाची व्यवस्था लावून मामा काणे मुंबईला परत गेले. येथे मी एकांतवासात राहत होतो. आत्मचिंतनाच्या सहजभावात हा चातुर्मासाचा काळ मला व्यतीत करावयाचा होता. कन्याकुमारीला 3 समुद्र मिळतात. समुद्रावरचा सूर्योदय पाहून मी सहज समाधीच्या साधनेला लागे आणि संध्याकाळी मावळता सूर्य पाहून रात्रीची विश्रांती घेण्यास जाई. हा सर्व काळ मी दुग्ध आहारावर काढला. कन्याकुमारीच्या दक्षिण समुद्रातील एका खडकावर विवेकानंद ध्यान लावून बसले होते. प्रबळ भारताचे स्वप्न त्यांनी तेथे पाहिले. मी सुद्धा त्या खडकावर बसून समृद्ध आणि प्रबळ भारताचे चित्र माझ्या मनपटलावर साकार करण्याचा प्रयत्न केला. असे स्वप्न मला परमेश्वराच्या प्रबळ हातांनी प्रत्यक्षात उतरावयाचे होते. चातुर्मास संपल्यानंतर कन्याकुमारीहून मी मद्रासला आलो. तेथे गुरुभक्त कुडवा यांच्याकडे राहिलो. मद्रासला माझी इंग्लिश भाषेतून प्रवचने झाली. मद्रासहून मी बंगळूरला आलो आणि तेथून विमानाने मुंबईला परतलो. मी मुंबईला आलो तर मुंबईचे समर्थ भक्त माझा 51 वर्षाचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या विचारात दिसले. माझ्यासारख्या संन्याशाला वाढदिवस साजरा करण्यात काय रस असणार? त्यात पुन्हा अडचण अशी होती की दत्तजयंतीलाच माझा जन्मदिवस होता, तेव्हा माझी परवानगी कशी मिळवावी या विचारात माझे चाहते होते. मुंबईत माझा मुक्काम दादरला मामा काणे यांच्या राहत्या घरी होता. लोकांचे माझ्याबद्दलचे प्रेम लक्षात घेऊन मी माझा वाढदिवस समारंभाने साजरा करण्यास काही अटींवर परवानगी दिली. त्यातील पहिली आणि मुख्य अट ही होती की समारंभ दत्तजयंतीचा असावा आणि त्यात माझ्या वाढदिवसाचा उल्लेख व्हावा. दत्तगुरु मुख्य दैवत आणि मी त्यांचा सेवक म्हणून गौण हे तारतम्य कुणालाच विसरता येणार नव्हते. मग सर्वानुमते श्री दत्त श्रीधर जयंती असे समारंभाचे नाव निश्चित केले गेले। मामा काणे यांना माझे म्हणणे फार पसंत पडले, त्यामुळे माझी संमती मिळताच मामा समारंभ आयोजित करण्याच्या कामाला लागले। दत्त जयंतीचा हा उत्सव आणि त्याच्या अनुषंगाने साजरा होणारा माझा वाढदिवस पालनजी शेजवाळ चाळीच्या मैदानावर एका भव्य मंडपात संपन्न होणार होता। कार्यक्रमासाठी छान व्यासपीठ उभारून त्यावर मध्ये दत्तात्रय आणि समर्थ यांचे भव्य फोटो लावलेले होते। या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून समर्थ भक्त मोठ्या संख्येने आले होते। माझ्या हस्ते गणेशपूजन होऊन उत्सवाला सुरुवात झाली। रोज संध्याकाळी दश उपनिषदांवर माझी प्रवचने होऊ लागली। याशिवाय भजन पूजन आणि विविध रंगी कार्यक्रम झाले। गोविंद स्वामी आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले, एवढेच नव्हे तर बालगंधर्वांचे गायन झाले। यावेळी अवघाची संसार या अभंगावरची भैरवी फारच रंगली। सभामंडपात एका बाजूला रांगोळी चित्रकलेचे प्रदर्शन भरवले होते। भोजनाची व्यवस्था तर फारच उत्तम ठेवली होती। या उत्सवातच दत्तजयंतीचा शुभदिन पाहून मामा काणे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीधर तत्वज्ञान मंडळ स्थापन करण्यात आले। त्यात शननाथ जोशी, काशीनाथजी चव्हाण, बापू काणे आणि राम काणे, उपाध्य गुरुजी, मामा पेंढारकर, सदानंद ठाकूर वगैरे बरेच प्रतिष्ठित लोक प्रत्यक्ष कार्यात हातभार लावणारे होते। मी नको म्हणत असताना मामा काणे यांच्या पुढाकाराने माझ्या शिष्यवर्गाने दादर भागात माझी भव्य मिरवणूक काढून माझा सत्कार केला। मी संन्यासी, माझे गतजीवन संपलेले आणि चालू आयुष्य माझे नसलेले, त्यामुळे माझ्या जन्माचा वाढदिवस करण्याचे आणि मला मिरवण्याचे काही कारणच उरले नव्हते। पण लोक तरी गुरुपदाविषयीचा भक्तिभाव कसा प्रकट करणार, त्यामुळे माझ्या शिष्यांची हौस चुकीची नव्हती। बर, माझा देह मिरवला म्हणून मी जो संन्यासी तो काही बदलणार नव्हतो, म्हणून मी हे सर्व सोपस्कार निर्लेप चित्ताने मान्य करीत होतो। कुलाबा जिल्ह्यात कनकेश्वर म्हणून अलिबागजवळ एक स्थान आहे। येथे डोंगर माथ्यावर भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे। डोंगरावर विपुल झाडी आहे, त्यात विविध रंगी पक्षी आहेत। देवळाच्या मागे स्वच्छ पाण्याचा तलाव आहे। पायथ्याला भरपूर आंब्याची झाडे आहेत। अशा ठिकाणी राहून माझा अनुग्रहित शिष्य गुरुपाद साधना करीत होता। या मंदिराचा जीर्णोद्धार त्यानेच केला होता। मी तिथे दर्शनाला गेलो होतो। गाभाऱ्यात खोल शंकराची पिंड आहे। पिंडीवर एक छोटा खड्डा आहे, त्यात अभिषेकाचे पाणी साचते। या ठिकाणी कुणी सिद्ध पुरुषाने हात लावल्यास गंगा प्रकट होते असे सांगितले जात असे। मी पिंडीला हात लावून नमस्कार केला। मी असे करताच पिंडीवरील खड्ड्यातून पाण्याचा छोटा झरा उफाळून आला। हे अत्यंत शुद्ध स्वच्छ पाणी आजसुद्धा झुळूझुळू वाहत असते। लोकांची श्रद्धा अचल करण्यासाठी भगवान शंकरांनीच माझ्या हातून हे काम करवून घेतले, यात काही शंकाच नाही। महाराष्ट्रात फिरताना मी मे 1959 रत्नागिरीला गेलो होतो। तेथील प्रतिष्ठित गृहस्थ माधवराव मराठे यांच्याकडे माझा मुक्काम होता। यावेळी रत्नागिरीत माझी अनेक प्रवचने झाली। बऱ्याच लोकांनी माझा अनुग्रह घेतला। मराठ्यांकडे मी माझ्या पादुका ठेवल्या। मराठ्यांना आणि इतरांना मी सांगत असे की 3 वेळा ओंकाराचा उच्चार करून मला हाक मारा, मी तुमचे संकट निवारीन। मी रत्नागिरीत असताना बाबासाहेब देसाई मला येऊन भेटले। त्यांनी मी पावसला येऊन स्वरूपानंदांना भेटावे अशी इच्छा प्रकट केली। ती विनंती मान्य करून मी त्यांच्याबरोबर पावसला गेलो आणि स्वरूपानंदांना भेटलो। त्या भेटीचा आनंद काही आगळा वेगळा होता। ईश्वरभक्तीत आमची दोघांची मने एकतान झाली होती। परत येताना मी परशुराम क्षेत्रात 2 दिवस राहिलो। परशुराम अवताराचे मर्म सांगणारे संस्कृत स्तोत्र मी येथेच रचले। हे स्तोत्र गुणगुणतच मी मुंबईला आलो। समर्थांच्या 350 वर्षाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सर्वच रामदासी प्रचाराला बाहेर पडलो होतो। माझीसुद्धा प्रवचने सुनिश्चित झालेली होती, पण तत्पूर्वी मला विश्रांतीची नितांत गरज होती। आता मुंबईत निवांत वास्तव्य कसे करता येणार, म्हणून मग मामा काणे आणि काशीनाथ चव्हाण यांनी बोरिवलीच्या नॅशनल पार्कजवळ लोकवस्तीपासून बाहेर असलेला एक बंगला माझ्या निवासासाठी मिळवला। तेथे मी 10 दिवस विश्रांती घेतली। मामा काणे फळे दूध आणि इतर जरुरीच्या वस्तू तेथे उपलब्ध करून ठेवत। श्यामराव वैद्य आणि सच्चिदानंद स्वामी माझ्या सेवेला राहिले होते। ही विश्रांती मिळाल्यावर मी माझ्या प्रवचनांच्या कामाला लागलो। ललित शेठ आणि नारायणराव शहाणे व्याख्याने ठरवीत आणि त्यासंबंधी व्यवस्था बघत असत. गिरगावच्या मौनीराम मंदिरात, गायवाडीत, खेतवाडीत, विलेपार्ल्याच्या पार्लेश्वर मंदिरात, पार्ल्यालाच संन्याशी आश्रमात आणि ठाण्याला कोपिनेश्वर मंदिरात माझी प्रवचने झाली. पार्ल्याला अण्णा कामत यांच्या बंगल्यावर माझा मुक्काम असताना त्यांच्या घरी रामनामाच्या जपाची सांगता होमहवन करून झाली होती. त्यावेळी यज्ञ म्हणजे काय आणि यज्ञाचे आयुष्यातील महत्त्व या विषयावर माझी प्रवचने झाली. यज्ञ म्हणजे त्याग बुद्धीने आणि कर्तव्यपरायणतेने जगलेले आयुष्य होय असे मी सांगितले. ईशावास्योपनिषदात म्हटले आहे, ईशावास्यमिदं सर्व यत्किन्व जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधकस्य स्वित धनम. या जगात जे काही आहे त्यात ईश्वराचा वास आहे. हे जग आणि त्यातील तुझे आयुष्य तुझे नाही, तेव्हा ते त्यागबुद्धी ठेवून उपभोग. उगाच दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नको. सुखी मानवी जीवनाचे खरे पाहता हे मूळ तत्व आहे. जे आपले नाही त्याच्यावर मालकी दाखवायचा अधिकार आपल्याला काहीच नाही. आपण चुकीने स्वार्थ ठेवतो आणि मग जीवनाची गाडी भलत्याच रस्त्याला लागते. कर्तव्यपरायण आयुष्य निष्ठेने जगणे हेच आपले मुख्य ध्येय असावयास हवे. श्रीरामाचे चरित्र हेच तत्व सांगते. आयुष्यात आसक्ती ठेवणे म्हणजे गिधाडासारखे वागणे होय. म्हणून गृध असा शब्दप्रयोग उपनिषदात केलेला आहे. मुंबईहून मी पुढे सोलापूरला गेलो होतो. समर्थांच्या पादुका सज्जनगडावरून तेथे आल्या होत्या. समर्थांचा मोठा फोटो आणि त्यापुढे पादुका ठेवून सोलापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दिनकर मंगल कार्यालयात समर्थांच्या पादुका ठेवून तेथे एक सप्ताह रोज पूजा अर्चा करण्याची व्यवस्था करण्यात आली. या सप्ताहात दररोज समर्थांच्या विचारांवर माझी प्रवचने झाली. प्रतिपाद्य विषयांशी संबंध ठेवून जरूर तेथे समर्थांचं चरित्रसुद्धा मी सांगत असे. या कार्यक्रमात गोविंदस्वामी आफळे यांची 2 कीर्तने झाली. या समारंभात नारायण होनप नावाच्या एका लहान मुलाने फार सुंदर कथन करणारे आणि सुश्राव्य असे कीर्तन केले. मी त्याचे कौतुक केले, त्याला आशीर्वाद दिला आणि माझ्या खडावा बक्षीस दिल्या. नारायणाने खडावा नम्रपणे त्यावर डोके ठेवून स्वीकारल्या आणि आयुष्यभर जपून ठेवल्या. नारायणाप्रमाणेच सोलापुरातील श्रीधर तत्वज्ञान मंडळ माझे आणि त्यामुळे पर्यायाने समर्थांचे विचार जोपासते. सोलापूरहून मी गाणगापूरला गेलो. तेथे नरसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीचे 5 शताब्दी वर्ष साजरे होत होते. या समारंभाला हजर होण्यासाठी दत्तात्रय शंकर भट पुजारी यांच्याकडून मला आमंत्रण आले होते. अनेक वैदिक आणि दत्तभक्त गाणगापूरला या समारंभासाठी जमले होते. तेथे अवधूत चिंतन या विषयावर माझी प्रवचने झाली. गाणगापूरला पादुकांची पूजा करून मी गुलबर्ग्याला पोहोचलो. गुलबर्ग्याला माझे प्राथमिक शिक्षण झाले होते. शाळेत जाऊन मुलांपुढे मी एक छोटेसे व्याख्यान दिले. सकाळी उठून प्रथम परमेश्वराला नमस्कार करा, मग अभ्यासाला लागा. अभ्यासाबरोबर व्यायामाकडे लक्ष द्या. तुमचा आहार सात्विक ठेवा. दूध हे पूर्ण अन्न आहे. अभ्यास मनापासून करा. मनात ठसलेली विद्या आयुष्यात चातुर्य आणि समाधान आणते असा माझा सांगण्याचा आशय होता. सोलापूरहून मी दासनवमीच्या उत्सवासाठी सज्जनगडावर येऊन पोहोचलो होतो. नेहमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे दिनकरबुवा रामदासी उत्सवाची व्यवस्था पाहत होते. उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून उत्सवाला भरपूर आर्थिक मदत मिळाली होती. यावर्षी उत्सवाला सांगलीचे राजे चिंतामणराव पटवर्धन आले होते. त्यांनी आग्रह केला म्हणून मी सांगलीला येण्याचे कबूल केले. श्री समर्थ सेवा मंडळाच्या बसमधून माझ्याबरोबर 16 रामदासी आले होते. या पथकाचे नेतृत्व आणि व्यवस्था गोविंदबुवा गोडसे आणि बाळकृष्णबुवा कुलकर्णी या दोघांकडे होती. मी प्रथम सांगलीच्या गणपती मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. राजे चिंतामणराव पटवर्धनांच्या उपस्थितीत माझी गणपती मंदिरापासून हत्तीवरून सांगली शहरात मिरवणूक काढण्यात आली. गणपती मंदिरात पुढील 3 दिवस गणपती उपासनेवर माझी प्रवचने झाली. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी मी कृष्णाकाठच्या ब्रह्मनाळ या क्षेत्री जाऊन पोहोचलो. तेथे कृष्णाच्या काठी रघुनाथ स्वामी या समर्थ शिष्यांची समाधी आहे. महाशिवरात्रीला ही समाधी डोलत असे अशी बोलणी गावात चालत. पण गेल्या 40 वर्षात समाधीचे पावित्र्य नीट राखले न गेल्याने हा चमत्कार घडला नव्हता. मी ब्रह्मनाळला कृष्णकाठी जाऊन समाधीपुढे नमस्कार करून खालील श्लोक म्हटला. अति कठीण शिळा डोलवी वृक्ष जैसा, जननी जठरी कोणी जन्मला कोण ऐसा, गुरुभजन प्रताप ख्याती झाली दिगंती, निशिदिनी स्मरचिता स्वामी आनंदमूर्ती। वरील श्लोक म्हणून गुलाबांची फुले मी समाधीवर उधळली। तो महाशिवरात्रीचाच दिवस होता। समाधीवर फुले पडताच समाधी डोलू लागली। समाधीच्या परिसरातील हिंड नाहीसे झाले होते। श्री समर्थांच्या 350 वर्षाच्या जन्मोत्सवाचा सोहळा 1959 करण्याचे ठरले होते। त्यासाठी भरपूर प्रचार होऊन गावोगावी असे जन्मोत्सव समारंभ साजरे होऊ लागले होते। दिल्लीत त्यावेळचे पंजाब राज्याचे राज्यप्रमुख काकासाहेब गाडगीळ यांच्या प्रोत्साहनाने आणि योगीराज बिर्ला शेठ यांच्या मोठ्या आर्थिक मदतीच्या जोरावर समर्थ जन्म सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। अभ्यागतांचा निवास पहाडगंजमधील महाराष्ट्र भवनात ठेवला होता। या कार्यक्रमासाठी समर्थांच्या पादुका घेऊन मी दिल्लीला गेलो होतो। माझ्याबरोबर मारुतीबुवा, गोडसेबुवा, अण्णाबुवा, करमरकरबुवा, हरिहरबुवा, अय्याबुवा वगैरे रामदासी होते। महोत्सवाचे कार्यक्रम बिर्ला मंदिराच्या सभागृहात होत होते। समर्थांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांवर माझी व्याख्याने झाली। दिल्लीचा कार्यक्रम आटोपून आम्ही चंद्रग्रहणाच्या दिवशी कुरुक्षेत्रात स्नान केले। त्यानंतर ग्वाल्हेरला आबा महाराज शिरगावकर यांच्या मठात 5 दिवस राहिलो। मठात माझी व्याख्याने झाली। ग्वाल्हेरच्या या मुक्कामात विजयाराजे शिंदे या राणीसाहेबांनी पाद्यपूजा केली आणि माझे एक प्रवचन राजवाड्यात ठेवले। ग्वाल्हेरहून मी माझ्या शिष्यांसह इंदौरला पोहोचलो। माझा मुक्काम जुना रावळा सरकारवाड्यात होता। प्रवचने राजवाड्यासमोरील पटांगणावर होत असत। इंदोरहून देवास, धार, धुळे आणि नाशिक मार्गे मी माझ्या शिष्य परिवारासह सज्जनगडावर परत आलो। वाटेत नाशिकजवळील टाकळी गावी तेथील मठाच्या जीर्णोद्धाराच्या कामाला गती देण्यासाठी कोनशिला ठेवली। त्यावर्षीच्या म्हणजे 1959 चातुर्मासात मी सज्जनगडावरील श्रीधर कुटीत मौनव्रत घेऊन साधना केली। मारुतीबुवा कुटीच्या प्रवेशद्वारावर पहारा ठेवून माझी साधना निर्वेध चालेल याची काळजी घेत माझ्या सात्विक आहाराची व्यवस्था व्हावी म्हणून पुण्याचे डॉक्टर ल. शम. भावे यांनी मोक्षलक्ष्मी नाव ठेवलेली एक गाय गडावर आणून बांधली। मामा काणे मुंबईहून फळांच्या पेट्या पाठवीत। माझे अनुष्ठान फार छान पार पडले। अनुष्ठानातील अनुभूती काव्यरूपाने बाहेर पडली। त्यातील काही ओळी मी कुटीतील माझ्या खोलीच्या भिंतीवर चितारून घेतल्या। असाच अनुभव स्वात्मनिरूपणातील काव्यमय ओळीतून ओघळत असावा। गडावर काही काळ राहून मी माझ्या पूर्वाश्रमातील कुलदेवता म्हणजे माहूरच्या रेणुका देवीच्या दर्शनाला गेलो। 8-10 शिष्यांसह मी माहूरच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहनाने गेलो। मग पुढे पायऱ्या चढाव्या लागल्या। देवीच्या मंदिरात प्रासादिक शांतता नांदत होती। त्या प्रसन्नतेत मला 9 श्लोकांचे रेणुका स्तोत्र सहजगत्या स्फुरले। यातील प्रत्येक श्लोकाचा चतुर्थ चरण भजे रेणुकाम सर्व लोकैक वेद्याम असे आहे। माहूर येथून मी हैदराबादला आणि तेथून श्री शैल्यला आलो। माझे शिष्य माझ्याबरोबर आलेले होते। ते सहसा मला एकट्याला सोडत नसत। तरीसुद्धा श्री शैल्यच्या कर्दळीवनात मी त्या सर्वांना चुकवून गेलो। 2-4 दिवस माझा पत्ता लागत नव्हता। शोधाशोध सुरू झाली होती। याच कर्दळीवनात फार वर्षापूर्वी नरसिंह सरस्वती गुप्त झाले होते ही हकीकत आठवून शिष्य जास्तच घाबरले। तेव्हा गोविंदबुवा गोडसे माझ्या शोधासाठी वनात शिरले, पण काही पत्ता लागत नव्हता। शेवटी 8 दिवसांनी मी त्या घनदाट वनातून बाहेर पडलो। तेव्हा स्वात्मानुभूतीचा अमृतानुभव माझ्या चरेवरून ओसंडत होता।